नमस्कार. आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी भूतान मजगती हिताच्या मळांनी सहकार्य आनी सहयोग विस्तारपाविशी एकमत. प्रधानमंत्र्यांचे द्विपक्षीय बसकेत संकल्प. दिल्ली सरकारच्या सोरो धोरण घोटाळ्याच्या केशीत मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल 6 दिसांचे ईडी कोठयेत, मात मुख्यमंत्री पद सोडचे ना. लोकसभा उमेदवारांची वळेरी थारोवपाक भाजपाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची आयज दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात बसका. दक्षिण गोंयच्या उमेदवारांचेरूय चर्चा जातली. गाझा पट्टीत फिलिस्तिनी नागरिकांची राखण आनी मानवीय मजती खातीर अमेरिकन संयुक्त राष्ट्र संघाचे सुरक्षा परिशदेत मांडिल्लो संघर्ष विरामाचो थाराव रशिया आनी चीनान आडायलो. रशियात हल्लेखोरांनी मॉस्को शारा लागसार महोत्सवाचे सुवातेर केल्ल्या सशस्त्र हल्ल्यात 40 लोकांक मरण, 100 परस चड लोक जखमी. खेळात आयपीएल दादल्या सर्तीच्या 17व्या आवृत्तीच्या उक्तावणाच्या खेळात आदले वस्तात चेन्नय सुपर किंग्सान आरसीबीक 6 गड्यांनी हारायले. आनी स्वित्झर्लंडात चालू आशिल्ले स्विस उक्ते बॅडमिंटन सर्तीत भारताचो खडेगाट बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पावलो सेमीफायनलीत. आता पुराय खबरो. भारत आनी भूतान हांचे मजगती दोनूय देशांच्या राष्ट्रीय हिताच्या मळांनी लागींचो सहयोग आनी सहकार्य चालूच दवरून वेगवेगळ्या मळांनी भागीदारी घटमूट आनी विस्तारपाचे थारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे भूतान भेटेत काल जाल्ले द्विपक्षीय बसके उपरांत दोनूय देशांचे एकठांय निवेदन जारी जाले. ते प्रमाण जलवीज निर्मिती, सौर आनी हरीत हायड्रोजन निर्मिती तशेंच उर्जा सुरक्षेच्या मळार भागीदारी विस्तारपाचे हे बसकेत थारला. तशेंच रेल्वे मार्ग, भूंयमार्ग, हवाई आनी न्हंय मार्ग तशेंच व्यापारी मुळाव्यो सुविधा, म्हाल आनी सेवांचे येरादारी नेट तशेंच आर्थिक आनी डिजिटल कनेक्टिव्हिटीक नेट दिवपाचे दोनूय देशांमजगती थारला. थिंपूत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी भूतानाचे प्रधानमंत्री शेरिंग तोगबे हांच्या मजगती बसका जाली. भारत आनी भूतान मजगती भागीदारी घटमूट करपाच्या नदरेन कितल्याशाच कबलातींचे दिवप घेवप काल जाले. प्रधानमंत्री आनी भूतानचे प्रधानमंत्री हांचे नदरेत थिंपू शारात ह्या कबलातींचे दिवप घेवप जाले. तातूंत पेट्रोलियम आनी तेल, उर्जा मळार सहयोग, खेळ आनी युवा वेव्हार तशेंच वखदां उत्पादनाचे परिक्षण अशा मळाच्यो ह्यो कबलाती आसात. अंतराळ मळार एकठांय कृती आराखड्याचेरूय दोनूय देशां मजगती सहमती जाल्या. प्रधानमंत्र्यांनी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आनी चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक तशेंच भूतानच्या प्रधानमंत्र्याबरोबर गाठभेट आनी चर्चा जाली. शेजार पयलो ह्या भारत सरकारच्या धोरणाक धरून भारत आनी भूताना मजगती ह्या उचेल्या पांवड्यार फुड्यांच्यो भेटी जातात. भूतानचो सर्वोच्च नागरी पुरस्कार फावो जाल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पयले विदेशी मुखेली थारल्यात. काल तांकां भूतानांत हो नागरी पुरस्कार भेटयलो. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां भूतानचो द्रुक ग्यालपो हो सर्वोच्च नागरी पुरस्कार काल भेटयलो. भूतानच्या थिंपू शारात हो पुरस्कार भेटोवपाचो सुवाळो जालो. आपल्या आयुश्यांतलो हो एक मोठो दीस अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उलोवपांत सांगले. दरेक पुरस्कार हो म्हत्वाचो आसता पूण एखाद्या दुसऱ्या देशाकडच्यान भोवमान जाता तेन्ना दोनूय देश योग्य मार्गान बरोबर वाटचाल करतात हे दिसता अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. हो फक्त आपलो व्यक्तिगत भोवमान न्हय जाल्यार 140 कोटी भारतीयांचो भोवमान आसा अशें प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. पुरस्कारा खातीर प्रधानमंत्र्यांनी भूतानाचे उपकार मानले. दिल्लीचे राव्ज अव्हेन्यू न्यायालयान काल दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांकां 28 मार्च मेरेन ईडीचे कोठयेत दवरूंक मान्यताय दिल्या. दिल्ली सरकाराच्या अबकारी धोरण घोटाळ्याचे केशीत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपा वेल्यान केजरीवाल हांकां अटक केल्या. खासा सीबीआय न्यायालयाचो जुईज कावेरी बावेजा हांणी हो आदेश दिलो. ईडीन केजरीवाल हांचो 10 दिसांचो रिमांड मागिल्लो. ब्रेसरा राती अटक केल्या उपरांत केजरीवाल हांकां काल न्यायालया मुखार हाजीर केल्ले. सरकारा उपरांत फाटी घेतिल्ले सरकाराचे सोरो धोरण थारोवपाक स्वता केजरीवाल हांचो वांटो आशिल्लो अशें ईडीन आरोपांत म्हटलां. ते आदी दिल्ली उच्च न्यायालयान केजरीवाल हांकां अंतीम अटकेपासून अंतरीम संरक्षण न्हयकार दिल्लो. दिल्लीच्या सरकारच्या सोरो घोटाळ्याचे मुखेल सूत्रधार दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल निमाणे ईडीचे ताब्यात येवन कायद्याचे कुटेत सापडलो अशी प्रतिक्रिया भाजपान उक्तायला. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयतल्यो. केजरीवाल हांणी भ्रश्टाचारा खातीर सरकारी प्रशासकीय यंत्रणेचो वापर केलो. एखाद्या उचेल्या संविधानीक पदाचेर बशिल्ली व्यक्ती कशे तरेन प्रामाणीकपणाचो आव हाडून भ्रश्टाचार करता ते आतां लोकां मुखार आयला अशें भाजपान म्हणला. इतले मजगती अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुखेलमंत्री म्हण उरतले आनी कारभार सांबाळटले अशें आप पक्षाचो फुडारी आनी दिल्लीच्यो मंत्री अतिशी हांणी सांगलां. तांणी राजिनामो दिवपाची संविधानीक गरज ना. दिल्ली सरकाराचे पुराय मंत्रीमंडळ एक संघ आसा आनी दरेक खाते वेवस्थीत चलता अशें आतिशी हांणी सांगला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची आयज नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात बसका जातली. लोकसभा उमेदवारांचे वळेरे थारोवपाची ही बसका आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, घरमंत्री अमित शाह हे ह्या बसकेक हजर आसतले. राज्यांच्या पक्षाचे पदाधिकारी ह्या बसकेत हजर आसतले. दक्षिण गोंयच्या भाजपा उमेदवाराचेरूय हे बसकेत चर्चा जातली. मजगती लोकसभा वेंचणुके खातीर भाजपान काल चवथी वळेरी जाहीर केली. मात चवथे वळेरीतूय दक्षिण गोंयच्या भाजपा उमेदवाराचे नाव जाहीर जाल्ले ना. एक दोन दिसांत नाव जाहीर जातले अशें भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतांडळे हांणी खबराकारांक सांगला. चवथे वळेरेंत भाजपान तामिळनाडूचे 14 आनी पुड्डुचेरीच्या एका उमेदवाराच्या नांवाची घोशणा केल्या. आतां मेरेन भाजपान एकूण 276 उमेदवार जाहीर केल्यात. उत्तर गोंयचे उमेदवार म्हण खासदार आनी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचे नाव जाहीर जाला. आरजी पक्षान दोनूय उमेदवार जाहीर केल्यात जाल्यार काँग्रेस पक्षान गोंयचो दोनांतलो एकूय उमेदवार अजून जाहीर केल्लो ना. भाजपाचो उमेदवार जाहीर जाल्या उपरांतूच काँग्रेसचो उमेदवार जाहीर करतले अशें काँग्रेस फुडारी सांगतात. रशिया आनी चीनान गाझात नागरिकांची राखण करून फिलिस्तिनी नागरिकांचे मानवीय मजती खातीर गाझा पट्टीत संघर्ष विरामा खातीर संयुक्त राष्ट्रसंघाचे सुरक्षा मंडळा मुखार अमेरिकेन मांडिल्लो प्रस्ताव नकारादेकार वापरून आडायलो. इस्रायलाचेर झुजबंदी खातीर चेपण हाडपाक अमेरिकेन प्रामाणीक यत्न करिना. अमेरिका दोन तोंडांचो वेव्हार करता असो आरोप मॉस्कोन अमेरिकेचेर केला. सुरक्षा मंडळातल्या 11 वांगड्यांनी थारावीक तेको दिल्लो. तिगांनी आड मतदान केले जाल्यार एक वांगडी राष्ट्र तटस्थ रावले. रशिया आनी चीनाच्या नकाराधिकाराचेर अमेरिकेच्यो राजूत लिंडा थॉमस हांणी खर टिका केला. हे आदी गाझात संघर्ष विरामा खातीर आयिल्ले 3 थाराव अमेरिकेन नकाराधिकार वापरून आडयल्यात. रशियाच्या मॉस्को शारा लागसर हल्लेखोरांनी केल्या सशस्त्र हल्ल्यात 40 लोकांक मरण आयला. 100 वयर लोक जखमी जाल्यात. उत्सवाचे एके फामात सुवातेर हो हल्लो जालो. रशियाची खबर संस्था टिशान दिल्ल्या माहिती प्रमाण तिगा हल्लेखोरांनी क्रॉकुस शारात उत्सवाचे सुवातेर अंदाधून फारपेट सुरू केलो. ह्या हल्ल्यात जखमी जाल्ल्यांची उपचारांची वेवस्था करपा खातीर 70 अँब्युलन्सी दोतोर आनी सहाय्यक कर्मचाऱ्यांचे पंगड सुवातेर पावले. रशियाच्या खासा सुरक्षा दळांनी सुवातेचो ताबो घेतला. हे परिस्थितीविशी खोलायन माहिती घेवपाचे यत्न चल्ल्यात अशें अमेरिकेन म्हळा. युक्रेनान ह्या हल्ल्यात आपलो हात न्हयकारला. खेळात आयपीएल दादल्यांचे सर्तीचे 17वे आवृत्तीच्या उक्तावणाच्या खेळात आदल्या वस्तात चेन्नय सुपर किंग्सान आरसीबीक 6 गड्यांनी हारायले. राती चेन्नयत एमए चिदंबरम मैदानात जाल्लो हो उक्तावणाचो खेळ. 174 धावड्याचे मोखीचो पाठलाग करताना चेन्नय सुपर किंग्सान थारायल्ली 20 षटकां पुराय जावंक 8 बॉल उरला आसतना 6 गडे राखून जैत जोडले. ते आदी फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून थारायल्ल्या 20 षटकांनी 6 गडे वगडावून 173 धावण्यो काढल्यो. रचिन रविंद्र हांणी 15 बॉलात 37 जाल्यार अनुज रावतान 25 बॉलात 48 धावण्यो काढल्यो. मुस्तफिजुर रहमानान चेन्नय खातीर 4 गडे बाद केले. ताका प्लेयर ऑफ द मॅच मान फाव जालो. ह्या खेळाक आदी मैदानाच्या सर्तीच्या उक्तावणाचो दबाजो जालो. आयज पंजाब किंग्स आनी दिल्ली कॅपिटल्स आड मोहालीत दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो जाल्यार कोलकाता नायट रायडर्स आनी सनरायझर्स हैदराबाद मजगती कोलकातात सांजे 7:30 खेळ जातलो. स्वित्झर्लंडातल्या बाझेल शहरात चालू आशिल्ले स्विस उक्ते बॅडमिंटन सर्तीत राती जाल्ल्या खेळात भारताचो खडेगाट बॅडमिंटन पटू किदांबी श्रीकांतान सर्तीच्या सेमीफायनलीत पावत घाले. ताणे दादल्यांच्या एकोड्या गटात सेमीफायनलीत ली शिया हाऊक 21-8, 21-8, 14 असं सरळ हारावून सेमीफायनल गाठली. खेळ फकत 35 जालो. आता निमणे सर्तीत पावपा खातीर श्रीकांत आज लिन शू यी आड झुजतलो. इतले मजगती दुसरे क्वार्टर फायनलीत भारताचो प्रियांशु रजावत तीएन शेनचाव हाचे आड 15-8, 21-19, 21 असो हारलो. जाल्यार किरण जॉर्ज डेन्मार्कच्या रास्मोस गेमके आड 23-8, 21 17-8, 21 15-8, 21 असो हारलो. खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. भारत आनी भूतान मजगती हिताच्या मळांनी सहकार्य आनी सहयोग विस्तारपा विशीं एकमत. प्रधानमंत्र्याचे द्विपक्षीय बसकेत संकल्प. दिल्ली सरकारच्या सोरो धोरण घोटाळ्याचे केशीत मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल 6 दीस ईडीच्या कोठेत. मात मुखेलमंत्री पद सोडचे ना. लोकसभा उमेदवारांची वळेरी थारावपाक भाजपाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची आयज दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात बसका. दक्षिण गोंयच्या उमेदवारांची चर्चा जातली. गाजा पट्टेंत फिलिस्तिनी नागरिकांची राखण आनी मानवी मदती खातीर अमेरिकेन संयुक्त राष्ट्र संघाचे सुरक्षा परिषद मांडिल्लो संघर्श विरामाचो थाराव रशियान चीनान आडायलो. रशियात हल्लेखोरांनी मॉस्को शारा लागसार महोत्सवाचे सुवातेर केले. सशस्त्र हल्ल्यात 40 लोकांक मरण, 100 परस लोक जखमी. आयपीएल दादल्या सर्तीत 17 आवृत्तीच्या उक्तावणाच्या खेळात आदले वर्सा चेन्नई सुपर किंग्सान आरसीबीक 6 गड्यांनी हरयलो. आनी स्वित्झर्लंडात चालू आशिल्ले स्वीस उक्ते बॅडमिंटन सर्तीत भारताचो खडेगाट. बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पावलो सेमीफायनलीत. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.